पैठणभूमी ही झाली पावन एकनाथान केली पावन ये पैठणभूमी ही झाली पावन एकनाथान केली पावन पंढरी चाहो सावळा हरी शिखंड्या बनुनी राहिला घरी सावळ खांद्याला रांजण भरी सोदा अमृत आणतो घरी बारा वर्ष हो सेवा तो करी नाथ भक्तीचा महिमा भारी पैठण भूमी ही झाली पावन एकनाथान केली पावन आला जन्माला जाती भेद हो नाही मानला जनार्दन स्वामीला गुरु हो केला गुरु सेवेत मग्न हा झाला पैठण भूमी ही झाली पावन एकनाथान केली पावन चक्र पाणी सूर्यपाकाचा भानुदास भानुदासाचा चक्र पाणी चक्र पाणीचा सूर्यनारायण सूर्यनारायणाचा नाथ चक्र पाणीचा सूर्यनारायण सूर्यनारायणाचा नाथ मध्ये एकुलता एक म्हणून झाला एकनाथ वंश मध्ये एकुलता एक म्हणून झाला एकनाथ रमण कुळाचा केला उद्धार असा महिमा तो अमर रमण कुळाचा केला उद्धार असा महिमा तो अमर हो पैठण भूमी ही झाली पावन एकनाथान केली पावन वद्य कोशस्तीला गोदावरीच्या वाळवंटाला वारकऱ्यांचा मेळा जमला कीर्तनातून उपदेश दिला कृष्ण कमल त्या तीर्थाला देह विसर्जन त्याने हो केला एकनाथ हा समाधिस्थ झाला अरुण लेखी या हो काव्याला पैठण भूमी ही झाली पावन एकनाथान केली पावन ये पैठण भूमी ही झाली पावन एकनाथान केली पावन